चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेला घातला आधार न घेराव। केंद्र सरकारनं 2 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 2,44,676 शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली, तर दुसऱ्या टप्प्यात 1,96,770 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे। परंतु या योजनेचा गैरवापर होत असल्यामुळे 1 ऑगस्टपासून बँक खात्याशी आधार जोडणीची सक्ती करण्यात आली आहे। या योजनेला आधारनं घेराव घातला आहे। आधार जोडणी केली तरच तिसऱ्या टप्प्यातील 1,32,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। परंतु 30 डिसेंबरपर्यंत आधार जोडणी न केल्यास जिल्ह्यातील तब्बल 1,32,000 शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत। या संदर्भात जिल्हा प्रशासनानं आधार जोडणीसाठी पुरेसा कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे।